यहोशुआ अध्याय 10. यहोशुआने आय नगर जिंकून त्याचा कसा पूर्णपणे नाश केला आणि जसे त्याने यरिहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले. पण गिबोनाचे रहिवासी इस्रायल लोकांशी समेट करून त्यांच्यामध्ये राहत आहेत. हे सर्व यरुश्लेमेचा राजा अदोनी सदेक याने ऐकले होते. तेव्हा यरुश्लेमातील लोक फार भयभीत झाले, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजकीय नगरासारखे मोठे होते. ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष पराक्रमी योद्धे होते. मग यरुश्लेमेचा राजा अदोनी सदेक याने हेब्रोनाचा राजा होहाम, यरमुथाचा राजा पिराम, लाखिशाचा राजा याफी आणि एग्लोनाचा राजा दबीर यांना निरोप पाठवला. वर माझ्याकडे येऊन मला मदत करा, आपण गिबोनाला मार देऊ, कारण त्याने यहोशवाशी व इस्रायल लोकांशी समेट केला आहे. तेव्हा यरुश्लेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यरमुथाचा राजा, लाखिशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या 5 अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यांसह चढाई केली आणि गिबोना समोर तळ देऊन ते त्यांच्याशी लढू लागले. हे पाहून गिबोनातल्या मनुष्यांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की आपल्या दासांवरील मदतीचा हात काढून घेऊ नको, आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हाला मदत कर, कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत. तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूरवीर यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला. परमेश्वर यहोशवास म्हणाला, त्यांना भिवू नको, कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे, त्यांच्यातला कोणीही तुझ्या पुढे टिकणार नाही. यहोशवा गिलगालाहून सारी रात्र चालत चढून जाऊन त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला आणि परमेश्वर देवाने इस्रायला पुढे शत्रूत गोंधळ उडवला. त्यांनी गिबोनापाशी त्यांची मोठी कत्तल करून बेत होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत त्यांना मारत नेले. ते इस्रायला पुढून बेत होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर गारांचे मोठे दगड फेकल्यामुळे ते ठार झाले. इस्रायल लोकांनी तलवारीने मारले त्यापेक्षा जास्त लोक गारांच्या दगडांनी मरण पावले. परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशवा देवाशी बोलला. इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचा बदला घेईपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना. सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे 1 संपूर्ण दिवस थांबला. त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही. त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्रायलासाठी लढत होता. मग यहोशवा सर्व इस्रायलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला. ते 5 राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले. मक्केदा येथील गुहेत ते 5 राजे लपलेले सापडले आहेत असे यहोशवाला कोणी कळवले. तेव्हा यहोशुआ म्हणाला, गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर मनुष्यांचा पहारा बसवा, पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका. आपल्या शत्रूंचा पाठलाग करा, त्यांच्या पिछाडीच्या लोकास ठार मारा, त्यांना त्यांच्या नगरात जाऊ देऊ नका, कारण तुमचा देव परमेश्वर याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे. यहोशवा आणि इस्रायल लोक यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले, पण त्यांच्यातले काही लोक बचावून तटबंदीच्या नगरात गेले. मग सर्व सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे शांतीने माघारी आले. इस्रायला विरुद्ध कोणी चकार शब्द काढण्याचे धाडस केले नाही. मग यहोशवा म्हणाला, गुहेचे तोंड उघडून त्या पाच राजांना तिथून माझ्याकडे घेऊन या. त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे यरुश्लेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यमुर्थाचा राजा, लाक्षिशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा. या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले. ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले. तेव्हा त्याने सर्व इस्रायल लोकास बोलावून आणले. मग तो आपल्या बरोबर लढाईवर गेलेल्या योद्ध्यांच्या सेना नायकांना म्हणाला, पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय द्या. तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले. यहोशवा त्यांना म्हणाला, भिऊ नका, कचरू नका, बलवान व निर्भय व्हा, कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूचे परमेश्वर असेच करील. नंतर यहोशवाने त्यांना ठार मारून पाच झाडांवर त्यांना टांगले आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडावर टांगलेले होते. सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडावरून उतरवले आणि ज्या गुहेत ते लपले होते तिच्यात त्यांना टाकले आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. आजपर्यंत ते तसेच आहे. त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्यांचा व त्याच्या राजाचा पूर्णपणे नाश केला. त्यांच्या बरोबर तिथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचाही त्याने नाश केला. त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही. त्याने यरिहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले. मग मक्केदाहून निघून सर्व इस्रायलांना बरोबर घेऊन यहोशवा लिबनावर चालून गेला व लिबनाच्या विरुद्ध त्यांनी लढाई केली. परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा यांना इस्रायलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्यातल्या सर्व जिवंत प्राण्यांचा तलवारीने संहार केला. त्यांच्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही. यरिहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले. त्यानंतर लिबना सोडून सर्व इस्रायलासह यहोशवा लाखिशावर चालून गेला. त्याने त्यासमोर तळ दिला आणि त्याच्या विरुद्ध लढला. परमेश्वराने लाखिश इस्रायलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसऱ्या दिवशी घेतले. लिबनाचा केला तसाच लाखिशाचा व तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्याचा त्याने तलवारीने नाश केला. तेव्हा गेजेराचा राजा होरम लाखिशाला मदत देण्यासाठी चालून आला, पण यहोशवाने त्यास व त्याच्या लोकास एवढा मार दिला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही. मग लाखिश सोडून यहोशवा सर्व इस्रायलासह एग्लोनावर चाल करून गेला. त्यासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढले. त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तलवारीने त्यांचा संहार केला. लाखिशातल्या प्रमाणे तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्या दिवशी त्याने समूळ नाश केला. मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्रायलासह हेब्रोनावर चढाई करून गेला आणि ते त्याच्याशी लढले. त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यातले सर्व प्राणी यांचा तलवारीने संहार केला. यहोशवाने एग्लोनातल्या प्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या प्रत्येक जिवंत प्राण्याचा समूळ नाश केला. नंतर यहोशवा सर्व इस्रायलासह मागे वळून दबिरास चालून गेला आणि त्याच्या विरुद्ध लढला. त्याने ते तेथला राजा व त्याची सर्व नगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला. तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला. कोणालाही जिवंत राहू दिले नाही. हेब्रोनाचे लिबना व त्याचा राजा यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा यांचेही केले. या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशांचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण यातील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे यांना काबीज केले. कोणालाही जिवंत राहू दिले नाही. इस्रायलाचा देव परमेश्वर याने आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक जिवंत गोष्टीचा त्याने समूळ नाश केला. यहोशवाने तलवारीने हल्ला करून कादेश बरण्यापासून गज्जापर्यंतचा मुलूक व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत त्याने मारला. हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर इस्रायलासाठी लढत होता. मग यहोशवा आणि त्याच्याबरोबर सर्व इस्रायल गिलगाल येथील छावणीकडे माघारी आले.